आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत बहुतांश जागांवर भाजपा महायुतीचं वर्चस्व. विदर्भातील महानगरपालिकांमध्ये नागपुरात भाजपाला घवघवीत यश. अकोला आणि अमरावतीत बहुमत तर चंद्रपुरात काँग्रेस आघाडीवर. लातूरमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी, वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टीला यश. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं स्टार्टअप महोत्सवाचं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या एकंदर 2,869 जागांसाठी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 1,088 ठिकाणी भाजपा निर्णायक आघाडी अथवा विजय मिळवला आहे. याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट 300, काँग्रेस 185, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 140, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 120 जागांवर आघाडीवर आहे. उर्वरित अपक्ष आणि इतर पक्ष 160 जागांवर आघाडीवर आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी अखेरच्या टप्प्यात आहे. बहुतेक ठिकाणी भाजपाला आघाडी मिळाल्याचं चित्र आहे. आतापर्यंतच्या निकाल आणि कलानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा 56, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 44, शिंदे गट 22 तर काँग्रेस 16 जागांवर आघाडीवर आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही भाजपा आघाडीवर असून वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं विजय मिळवला आहे. मालेगाव महापालिकेच्या 84 जागांपैकी पहिल्या 49 जागांच्या निकालात इस्लाम पार्टीला सर्वाधिक 19 जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय समाजवादी पार्टीनं 5, एमआयएमनं 4, भाजपानं 2 जागांवर तर काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. लातूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि वंचित बहुजन पक्षानं आघाडी केली होती. या दोन्ही पक्षांचे मिळून 47 उमेदवार विजयी झाले असून त्यापैकी 43 काँग्रेसचे तर 4 वंचितचे उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीला 22 जागी विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त 1 उमेदवार विजयी झाला आहे. पुण्यात भाजपाला बहुतांश ठिकाणी आघाडी मिळताना दिसत आहे आणि राष्ट्रवादीला मात्र बराच संघर्ष करावा लागलाय. नाशिकमध्ये भाजपानं 62 जादूई आकडा गाठत एक हाती सत्ता मिळवली आहे. जळगावमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला असून धुळे महापालिकेतही भाजपची एक हाती सत्ता येताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांपैकी 52 जागांवर भाजपा पुढे असून शिवसेना शिंदे गटाला 14 तर एआयएमआयएमला 24 जागा मिळाल्या. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकासाठीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजेपासून सुरू झाली. विदर्भातील नागपूर महानगरपालिकेत 151 जागांपैकी एकूण 102 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. झोन क्रमांक 1 मधील प्रभाग 16, 36, 37 इथं भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. प्रभाग 36 मधून भाजपाच्या युवा मोर्चाच्या नागपूर अध्यक्ष शिवानी दाणी या विजयी झाल्या आहेत. नागपुरात 37 जागांवर काँग्रेस, 2 जागांवर शिवसेना शिंदे गट, 1 जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, 1 जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गट तर 8 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला यंदा खातं उघडता आलं नाही. एमआयएम पहिल्यांदा महानगरपालिकेत प्रवेश करू पाहत आहे. सुमारे 7 जागांवर हा पक्ष पुढे आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 17 प्रभागातील 66 जागांपैकी सध्या 15 प्रभागातील 60 जागांचा निकाल जाहीर झालाय. जाहीर निकालानुसार काँग्रेसनं 24 जागा मिळवत आघाडी घेतली असून भाजपा 21 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 6, जनविकास सेना 3 तर अपक्षांनी 2 जागांवर विजय मिळवलाय. याशिवाय शिंदे गटाची शिवसेना, एआयएमआयएम, बीएसपी आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. उर्वरित प्रभागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील अंतिम सत्ता समीकरण स्पष्ट होणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातील 87 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत 64 जागांचे निकाल जाहीर झाले. यात भाजपा 21, काँग्रेस 14, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 13, एमआयएम 6, युवा स्वाभिमान पक्ष 3, शिवसेना ठाकरे गट 3 आणि शिवसेना शिंदे गट 3 जागांवर विजयी झाले आहे. उर्वरित जागांचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे असून मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी एकूण 661 उमेदवार रिंगणात होते. त्यात 120 अपक्षांचा समावेश होता. शहरात 6,77,180 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अकोला महानगरपालिका निवडणुकीत 80 जागांपैकी भाजपानं 37 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय. काँग्रेसनं 20 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून तो उदयास आलाय. शिवसेना ठाकरे गटाला 7, वंचित बहुजन आघाडीला 5 तर एमआयएमला 3 जागा मिळाल्या. शिंदे गट, शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शरद पवार गट राष्ट्रवादी यांना प्रत्येकी 2 जागा मिळाल्या. या निकालामुळे अकोल्यात सत्तेचा तोल भाजपकडे झुकला असून महापौर पदाचा भाजपचा दावा मजबूत झालाय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत विजयी रॅलीला संबोधित करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुकात भाजप शिवसेना महायुतीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्ष कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय. विकासाला प्राधान्य देणाऱ्या महायुतीवर जनतेनं विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. मुंबईत महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सगळे नेते महाल इथं विजय उत्सवात सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम निवाडा महानगरांचा आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे सादर करण्यात येणार आहे. आज रात्री 8:10 हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. दररोज रात्री 8:05 प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आज रात्री 8 प्रसारित होईल. स्टार्टअप अभियानानं गेल्या 10 वर्षांमध्ये क्रांती घडवून आणली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. प्रत्यक्ष समस्यांना भिडण्याचं उद्दिष्ट युवकांनी ठेवलं असून त्यांच्या स्वप्नांचा प्रवास या 10 वर्षात अनुभवला असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की 2016 ही मोहीम सुरू झाली त्यावेळी अवघे 400 स्टार्टअप्स होते. ती संख्या आता 2 लाखांवर गेली आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनीही स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावलेल्या शाईच्या दर्जावरून झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर टीका केली. मत चोरी ही देशविरोधी कृत्य असल्याचा पुनरुच्चार त्यांनी एका वृत्तपत्रातल्या बातमीचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करून केला आहे. तर मतमोजणी संपायच्या आधीच काँग्रेसनं पराभव मान्य केला आहे असं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. राहुल गांधी यांचा मत चोरीचा आरोप बिनबुडाचा आणि स्वतःचं अपयश लपवण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान या निवडणुकीत मतदार याद्या आणि इतर अनेक घोळ झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आज गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढत नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. आज संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. विदर्भात काही काळ किमान तापमानात वाढ नोंदवल्यानंतर कालपासून पुन्हा थंडी परतली आहे. आज गोंदिया इथं 9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. नागपुरात आज 11.4 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. उर्वरित जिल्ह्यात तापमान 12-15 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केली. सर्व 29 महानगरपालिकांमध्ये मिळून सरासरी 54.77% मतदान झालं. सर्वात जास्त मतदान इचलकरंजी महानगरपालिकेत 69.76% झालं. त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये आणि त्यानंतर परभणीत मतदान झालंय. महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडळातील घोटीटोक आणि वडंबा 33-11 kV विद्युत उपकेंद्रांना जागतिक स्तरावरील ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झालंय. 72 दुर्गम आणि आदिवासी बहुल गावांना वीज पुरवठा करणाऱ्या या उपकेंद्रांमध्ये 24/7 अखंडित वीज सेवा आणि कार्यक्षम ग्राहक सेवेसाठी केलेल्या सुधारणा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाची दखल म्हणून हे मानांकन देण्यात आलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत बहुतांश जागांवर भाजपा महायुतीचं वर्चस्व. विदर्भातील महानगरपालिकांमध्ये नागपुरात भाजपाला घवघवीत यश, अकोला आणि अमरावतीत बहुमत, तर चंद्रपुरात काँग्रेस आघाडीवर. लातूरमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी, वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी, तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टीला यश. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या भारत मंडपम इथं स्टार्टअप महोत्सवाचं उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.